रोम करास पत्र अध्याय 16। किंक्रिया येथील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो की संतांना योग्य अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी, कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती। ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांना सलाम सांगा, ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते त्यांचे केवळ मीच आभार मानतो, असे नाही तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळ्याही आभार मानतात। त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा। माझा प्रिय मित्र अपेनत, जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे, यालाही सलाम सांगा। मरिया, जिने तुमच्यासाठी फार काम केले, तिला सलाम सांगा। अंद्रोनिक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदीवान, जे प्रेषितामध्ये नामांकित आहेत व ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते, त्यांना सलाम सांगा। प्रभूमध्ये माझा प्रिय आपलियात याला सलाम सांगा। ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्टाखू यांना सलाम सांगा। ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिलेस याला सलाम सांगा। अरिस्तबुल याच्या घरातील मंडळीस सलाम सांगा। माझा नातेवाईक हिरोदियोन आणि नार्किसास याच्या घरातली मंडळी जी प्रभूमध्ये आहे, त्यांना सलाम सांगा। त्रुफेना आणि त्रफिसा जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत, त्यांना सलाम सांगा। प्रिय पर्सिस, जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत, तिला सलाम सांगा। प्रभूमध्ये निवडलेला रूफ आणि त्याची आई जी माझी ही आई आहे, तिला सलाम सांगा। असुंकृत प्लगोन हम्रेस पत्रबास हरमास आणि त्यांच्याबरोबर जे बंधू आहेत, त्यांना सलाम सांगा। फिललग युलिया निरिय त्याची बहीण ओलुपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा। पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा। ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात। बंधुजनो, मी तुम्हास विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा। असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वतःच्या पोटाची सेवा करतात। आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता। त्यांच्यापासून दूर राहा, कारण सर्व विश्वासणाऱ्यांना तुम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे। म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते। शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाबरोबर असो। माझा सहकारी तिमथ्य, त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुकिय यासोन व सोशिपतेर हे तुम्हाला सलाम सांगतात।
पौलासाठी हे पत्र लिहून देणारा मी तर तीय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो।
माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हाला सलाम सांगतो। नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हाला सलाम सांगतात। आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन। आता देव जो तुमच्या विश्वासात तुम्हाला मी सांगत असलेल्या सुवार्तेप्रमाणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विदित करण्यास व तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास समर्थ आहे, त्याला व देवाच्या रहस्याच्या प्रगटीकरणाला धरून जे पुष्कळ काळपर्यंत गुप्त ठेवले होते ते प्रगट करणाऱ्या देवाला गौरव असो। परंतु आता आपणाला भविष्यवाद्यांच्या लिखाणाद्वारे दाखवून दिले आहे की हे गुप्त सत्य सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परराष्ट्रीयांनी विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण करावा यासाठी माहीत करून दिले आहे। एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुगे गौरव असो, आमेन।